पर हिट्स 93.5 रेड एफएम वर मॉर्निंग नंबर वन मध्ये रुद्रा आहे तुमच्या सोबत आणि मॉर्निंग नंबर वन मध्ये आज ना मी खर तर बर्मन साहेबांबद्दल बोलतो आहे आणि गाण्यांबद्दल बोलायचं. बाबा, बर्मन साहेबांनी इतकी अप्रतिम गाणे बनवलेले आहेत. ह्या गाण्याचं नाव घ्यावं का त्या गाण्याचं, इस गाणे का जिक्र किया जाए या उस गाणे का, हेच ऍक्च्युली आपल्याला लक्षात येत नाही. बाय द वे, त्यांनी स्क्रीनवर अपिअरन्स सुद्धा केलेला आहे बरं का. महमूद साहेबांची भूत बंगला नावाची जी फिल्म होती त्याच्यामध्ये आर डी बर्मन साहेब यांनी त्यांचा फर्स्ट स्क्रीन अपिअरन्स केला होता. क्या बात आहे. 18 वेळेला नॉमिनेशन्स फिल्मफेअरसाठी, 3 वेळेला फिल्मफेअर जिंकणं, एकूणच अजरामर स्वरूपातली गाणी आपल्याला देणं. सलाम सलाम सलाम. आज बर्मन साहेब आपल्यात नाही आहेत, तरीसुद्धा त्यांच्या संगीतामुळे, त्यांनी संगीतबद्ध केलेल्या गीतांमुळे ते स्वतः अजरामर झालंय, त्यांचं संगीत अजरामर झालंय. मॉर्निंग नंबर वन मध्ये रुद्र आहे तुमच्यासोबत, सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम बजाते राहो.